चीनीमंडी.com पॉडकास्ट।
व्हीजी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 11 जानेवारी 2019। डोमेस्टिक मार्केट, देशभरात चांगली मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3290 रुपये ते 3350 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3295 रुपये ते 3450 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3370 रुपये होता, तर M30चा व्यापार 3340 रुपये ते 3360 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3620 रुपये ते 3650 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3325 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।